मोडली अर्गडीन दोन बायकाचा धनी याची मोडली बरगडी ते
आपोआप मोडली
आपोआप
मोडली
नाही वाटला ना कुणी लावली अर्गडी ग कुणी लावली अर्गडी दोन बायकाचा नारण याची
तुम्हाला सगळं माहिती आहे
मी आठवण करून देते
ते पर गेली तुमच्यासाठी
मला लास्ट का तुम्ही मी बाहेर होतो
ना तुमच्या राजाराम भाऊंना पण कळू देत ना जरा गाणी
कशी असतात
मला लाजू नका तुम्ही मी काय
तुमच्या प्रश्न आहेत की नाही पण आपल्याकडे आता हे सगळे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतात प्रश्न आहेत आपल्याकडे
त्याच्यातून यांना प्रश्न
हा ना आणि त्यांना त्याच्यातून यांना काम करायला
कुभांड केलं वळचणीचं पाणी आड्याला लावलं असे आहे ना बरं
घरची असतरून कोयना नदीचा तलाव
घराची
पाण्याच घांगाळ परव्या नारी साठी न मेला तोंड करी तो वांगाळ म्हणा तुम्ही
तुमच्या
संघटनेला हे सगळे प्रश्न आहेत ताई आपण संघटना करतोय आम्हाला माहित आहे
असते पण आता हे बघा चित्त बसले इकडं ध्यान चित्त बसले तिकडे आता डोकं झालंय असं ना तर हे एवढं जुळवायचं जुळवलंय आता लय हे झाले
ना पण तुमच्या आईला किती ओव्या येत होत्या लय यायच्या ना
यायच्या पण आता ते आम्ही त्याच्यात लक्षात ठेवलं नाही तर कसं काय
राहत पण आहे ना ओव्या आई म्हणू आई आई इतकं गोड काही साखऱ्या बाईला जरा कडूपणा
नाही बया बया म्हण म्हणताय बया कुणीच होईना बया बया म्हण बया कुणीच होईना
कुणीच होईना
पुढचं काय बयाजीची सर शेजनारीला येईना
शिजी सई ना किती बी देव द्या शिजी सईच उसई ना काशी गेले ना आईच उसई ना काशी गेले ना फेटण शिजीच उस ना नुसत्या वाट्यातल्या भाजीपाल्या पण फेडताच पाहिजे तिला फेडलीच पाहिजे आई राहिली म्हणून काय शिजी राहणार आहे का ती लवकर कुठेतरी भांडणात काढील कोण काय येत आहे म्हणाय
मला चंद्र आला बरं ते
म्हणा गुज बोलायला गुजाच्या गुजरणी कशा उठ उठ गेल्या मावच्या शेजारीनी
रात्री तुमचीच ना ती लहान तिथं होती ती हेच तुम्ही म्हणत होत
म्हटले नाहीत ना पण एवढं
आम्ही शेतात नाही येताना आम्हाला आवाज
आला होता
इकडे कोणती ही नव्हती ते
तिथं काय आलं
तुम्हाला पण येत येतलं पण तुम्ही
चालला होता का तिकडं जाऊन या तुम्ही परत
शेताच्या बाया सारे घेऊन ये
उद्या न्याल का राहू देत की यांना म्हणजे संध्याकाळीच गावतील
भाकरीलाच बोलवा त्यांना
माघारी याच माणसाठी
खरंच राहते आली असते तर वाया वाचले असत ना थोडेसे
तुमच्या शेतात पण जायचं आपल्याला भररी गायला पण ते राहू द्या तर बाकीचं म्हणा नको म्हणा की तू
बारीक बांगडी मला भरावी वाटेल आईच्या ठिकाणी मला मावशी भेटेल
या ना तुमचं नाव काय मावशी नाही ह्यांचं ह्यांचं तुमचं काय
दगडाबाई
नाव काय
दगडाबाई
या की दगडाबाई एवढं काय
गिरराज.